ಪಾತ್ರಮೇಕಂ ತತ್ ಪ್ರಾಯಶ ಶ್ರುತಿಷು ದುರ್ಲಭಮೇವ वाक्यं मोत्वा नमो भवति यत्र भवत्र संगम देव त्वदेक विषयाणि नमांसि पुंसा यस्मै उच्यमानम् त्वामेव तन्तमनोसन्दधत प्रदेशम् शंसन्ति मन्दमतयोऽपि किमा पदन्तम् मध्यदिने सवितारमपह्नुवीरन् त्वदीयम् मन्त्रा भवन्तमखिला प्रतिपादयन्ति त्वामन्तरेण नमसा कृतलक्षणाय कस्मै पशो नियुनजानि नियोजय त्वम् संस्तुतेषु यक्षिंषु मा शिरस परिशिष्यसे त्वम् तस्मै नमो भवितुमीश्वर साम्प्रतं ते देवान्तराय न कथञ्चित् अनेश्वराय यावद्धृणी भवति शङ्कर शङ्खिनीया मुद्राचया कमलिनी भरतोपदिष्टा ताभिर्भवन्त्यभिनया विबुधान्तराणा मौने स्पृशा करपुटाञ्जलि मुद्रया ते देवताभ्यः त्वामन्तरेण नमसा मवसानभूमिम् तास्तद्रहीतुमनलनहि कश्चिदिष्टिः ಯತ್ರ ನಿಷೀದಸೀತಿ ಸರ್ವಂ ನಮಸ್ಯ ಮನಯ ತುದಿಶ ಮಹೇಶ ಅಪ್ಯೋಷಧಿ ಪ್ರತಿ ನಮೋ ತ್ವಯ ಮಾಮ ನಾಮೋ ದೇಹಿ ವ ದೇಹ ಮಧಿ ತಿಷ್ಠಸಿ ಯೇನ ಸರ್ವಂ ಸರ್ವಂ ತ್ವಯಾ ಜಗದಧಿಷ್ಠಿತಮೇವ ಮತ್ವಾ ಶ್ವಾನಶ್ರುತೋ ನಮಸಿತಾ ಪತಯಶ್ವತೇಷಾಂ ಲೋಕೇ ಪುನಸ್ತವ ಮಹೇಶ್ವರ ಭಕ್ತಿಯೋಗ ಆರೋಪಿತಾಪಿ ವಯಂ ಬಹುಮಾನ ಪಾತ್ರಂ ವಿಮೃಶತ ಪ್ರತಿಭಾತಿ ಲೋಕೆ ವೇದೇಶು ವಾ ವಿಷಮಲೋಚನ ನಾನ್ಯರೂಪಂ ಯತನ್ನಮಸ್ತ್ವಯಿ ತದೀಶ್ವರತಾ ಪ್ರಯುಕ್ತಂ ತ್ವತ್ಸನ್ನಿಕರ್ಷ ವಿಹಿತಂ ಯದನೀಶ್ವರೇಷು ತ್ಸನ್ನಿಕರ್ಷಕೃತಯೇವ ನಮ ಪ್ರಯೋಗಃ ಪ್ರಾಯೋಬಸಿಯಸಿ ಯವೀಯಸಿ ದೃಶ್ಯಮಾನಃ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಯುಕ್ತ ಇತಿ ಕಲ್ಪಯಿತುಂ ನ ಶಕ್ಯಂ ಅಶ್ರೇಯಸಾಮಪಿ ನ ಮಾಂಸಿ ನಿದರ್ಶಿತಾನಿ ಏ